तुझी बेडी अशी झुंजणारी तुझी जात होती. प्रकाशाचे गाणे मनी गात होती अशी फौज माझी पुढे जात होती.
माणसाने माणसाला माणूस केले बाबा. या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज परंपरेच्या तळागाळात रुपलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या महामानवाने आखलेला हा मुख्य मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षाच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील.